कानामधील मळ काढणं गरजेचं आहे का? तर मंडळी, आपण आज हाच विषय ऐकून घेणार आहोत की साधारणपणे कानामधील मळ हा वारंवार काढला पाहिजे का, काढणं खरंच गरजेचं आहे का? तर मंडळी, ह्या प्रश्नांची उत्तरं घेण्याआधी किंवा समजून घेण्याआधी आपण वाय डू इयर्स मेक वॅक्स, म्हणजेच तुमचे कान हे वॅक्स तयार का करतात, म्हणजेच मळ हा तयार का करतात, तर लक्षात घ्या की आपला जो आउटर इयर कॅनल असतो, म्हणजे जे कानाच्या भागील बाहेरील भाग असतो, त्याच्यामध्ये हा इयर वॅक्स म्हणजेच हा मळ तयार होत असतो. आणि त्या इयर वॅक्सला इंग्रजी टर्ममध्ये म्हणजेच मेडिकल टर्ममध्ये सेरुमेन असं म्हणतात. तर हा आपल्याला महत्त्वाचे दोन फायदे देतो. तर सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजेच वॉटरप्रूफ लाईनिंग, म्हणजेच कोणतंही डस्ट असेल किंवा कोणतंही पाणी असेल किंवा कोणतेही जंतू असतील तर ते तुमच्या इयर ड्रम म्हणजेच कानाच्या पडद्यापर्यंत ते पोचू देत नाही आणि जेणेकरून तुम्हाला इन्फेक्शन होत नाही. आणि दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे कोणतीही घाण असेल किंवा कोणतेही पार्टिकल्स असतील तर ते त्याच्यामध्ये ट्रॅप करतं, म्हणजे पकडतं आणि तुमच्या कानाला म्हणजेच तुमच्या इयर ड्रमला पडद्याला इजा होऊ देत नाही. तर महत्त्वाचं म्हणजेच काय, तर हा वॅक्स जो असतो साधारणपणे एक ओपन कॅनलमध्ये असतो, तर हा जेवढा साचेल तसा तो बाहेरही येत असतो. तर मंडळी, आता महत्त्वाचा प्रश्न म्हणजेच की इयर वॅक्स इज नीडेड टू बी रिमूव्ह, म्हणजेच कानातील मळ हा काढला पाहिजे का? तर लक्षात घ्या की साधारणपणे काही गरज नसते कानातील वॅक्स काढायची, कारण ते स्वतःच बाहेर येतं. लक्षात घ्या की तुम्हाला जर का ते स्टिकी वाटत असेल तर त्याचं नेचर असतं, बिकॉज तुम्हाला जसं मी दोन कारणं सांगितली, त्याला एक तर इन्फेक्शनपासून तुमच्या कानाला वाचवायचं आहे आणि दुसरं की काही पार्टिकल्स गेले असतील तर ते ट्रॅप करायचं, एखादा उदाहरणार्थ की कीडा गेला असेल तर ते ट्रॅप करण्यासाठी. लक्षात घ्या की 5 सेन्सेसमधला हा सगळ्यात इम्पॉर्टंट सेन्स आहे, दॅट इज हिअरिंग, म्हणजेच कानाने आपण ऐकतो. तर ह्या फंक्शनमध्ये कुठे तुम्हाला जर का इश्यू वाटला की ऐकण्यामध्ये कुठे इजा होतीये, म्हणजेच ऐकण्यामध्ये कुठे प्रॉब्लेम होतोय किंवा तुम्हाला कानासंबंधित काही त्रास होतोय, जसं की कान दुखतोय, तर अशावेळी तुम्ही लक्ष देऊन तुमचा मळ कुठे अडकलाय का, म्हणजेच तिथे आतमध्ये इम्पॅक्शन ऑफ इयर वॅक्स झालंय का, हे बघणं खूप महत्त्वाचं असतं. तर मंडळी, अशावेळी आयांनी त्यांच्या मुलांना किंवा प्रौढ व्यक्ती असतील तर त्यांनी त्यांच्या डॉक्टरांना भेटून मगच इयर वॅक्स काढायचा प्रयत्न करायचा. अननेसेसरी तुम्ही कोणताही कॉटन स्वॅबनी पोक करून तो मळ आणखीन आतमध्ये इम्पॅक्ट नाही करायचा. तर मंडळी, लक्षात घ्या की अशा वेळी तुम्ही जर का नॉर्मली कान साफ करायचं असेल तर जेव्हा तुम्ही अंघोळीवरून येता तर कोणताही कॉटन हँडकरचिफनी किंवा रुमालाने फक्त बाहेरून कान आणि आतला जेवढा असेल क्लीन तुम्ही करू शकता. तर इतकंच ॲडवाइसेबल आहे, अदरवाईज कानातील मळ काढणं हे ॲडवाइसेबल नाही आहे, बिकॉज इट इज मेडिकली गुड आणि मेडिकली हेल्दी फॉर द इयर. सो आय होप तुम्हाला माहिती आवडली असेल तर सर्वांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला जर का नवीन असाल तर बाकीचे व्हिडिओजही स्क्रॉल करून बघा. आपण आपल्या चॅनलवर रिसर्च ओरिएंटेड व्हिडिओज बनवत असतो आणि जे हेल्पफुल ठरू शकतं दैनंदिन लाईफमध्ये. सो माहिती उपयोगाची वाटली असेल सर्वांसोबत शेअर करा. सो थिंक हेल्दी, ईट हेल्दी अँड लव्ह इच अदर. बाय बाय.